नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय विधानसभेच्या नव्या सभापतीची निवड करपा खातीर राज्यपालांनी 25 सप्टेंबराक एका दिसाचे अधिवेशन आपयला. सरकारान सुरू केल्ल्यो वस्तू आणि सेवा कर सुदारणा 22 सप्टेंबर सावन लागू जातल्यो. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा हांणी जीएसटी सुदारणांक येवकार दिला. आणि विद्यार्थ्यांच्या मानसीक दुयेंसाचेर नियंत्रण दवरपा खातीर समिती नेमपाची सुचोवणी दक्षिण गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. पुराय खबरो. सरकारान सुरू केल्ल्यो वस्तू आणि सेवा कर सुदारणा 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तू वेलो कर दर उणो करपाक सज्ज आसात. ह्या सुदारणांचो थेट फायदो 8 कोटी परस अधिक ग्रामीण शेतकरी कुटुंबांक जातलो. खास करून ल्हान सिमांत आणि भूमिहीन कामगारांक जे तांच्या उपजीविके खातीर दुधाळ जनावरां पाळटात आणि गिरायकांक व्हडा प्रमाणात आधार दितात. जीएसटी कौन्सिलान अप्रत्यक्ष कर प्रणाली 5%, 12%, 18% आणि 28% अशा 4 स्तरीय रचनेतल्यान 5% आणि 18% अशा 2 स्तरीय रचनेक सुलभ केल्या. सामान्य मनशाचे लक्ष केंद्रीत करून जीएसटी दरात कपात आणि तर्कसंगतीकरण 22 सप्टेंबर सावन ग्राहक आणि व्यवसाय कर कसो भरतले हे परत एकदा थारयतले. गोंय विधानसभेच्या नव्या सभापतीची निवड करपा खातीर गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी 25 सप्टेंबराक गोंय विधानसभेचे अधिवेशन आपयला. सभापती रमेश तवडकर हांणी सभापती पदाचो राजीनामो दिल्या उपरांत हे पद रिते आसा. हे फाटभुयेर नव्या सभापतीची नेमणुकेच्या नदरेतल्यान 25 सप्टेंबराक सकाळी 11:30 वरांचेर एका दिसाचे अधिवेशन गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी आपोवपाचो आदेश दिला. म्हायती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी म्हळा की प्रधानमंत्र्यांनी फुडल्या पिळगे खातीरच्या जीएसटी सुदारणासयत मध्यमवर्गीय कुटुंबाक महत्वपूर्ण थाकाय आणि मोलादीक भेट दिल्या. आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दिसताना वैष्णव हांणी म्हळा की जीएसटी सुदारणांक लागून देशाच्या जीडीपीन सुमार 20 लाख कोटी रुपया वाढपाची अपेक्षा आसा, जाका लागून देशाच्या अर्थव्यवस्थेक लक्षणीयरित्या चालना मेळटली. 2014 वर्सा आदी सामान्य मनीस गुंतागुंतीच्या कराच्या जाळ्यात अडकल्लो, जाका लागून मध्यमवर्गीय कुटुंबार वजे पडटाले. तांणी सांगले की जीएसटी सुदारणावरवी ही व्यवस्था आता सोपी आणि स्थिर जातली. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा हांणी हालीच जीएसटी सुदारणांक येवकार दिला आणि ह्या उपायाक लागून विमान कंपन्यांक आणि हॉटेलांक सुटका मेळटली, त्याचबरोबर गिरायकांक फायदो जातलो असे सांगला. जीएसटी दर उणो जाल्ल्यान चढ खर्चाची शक्त प्रवाशांच्या हातात येतली आणि पर्यटन क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढटली असे टीटीएजीचे जॅक सुकीजा हांणी ह्या घडामोडीचेर उलयतना सांगले. तातूंतली एक मुखेल घोषणा म्हळ्यार अर्थीक दर्जाच्या विमान भाड्यांचेर जीएसटी 5% उणो करप, जाका लागून तिकेटाचे दर उणे जावपाची शक्यता आसा आणि चढ प्रवासाक प्रोत्साहन मेळपाची शक्यता आसा. हाका लागून गिरायकां खातीर बचत जातली आणि तांच्या हातातलो खर्च वाढटलो असे सुकीजा हांणी नदरेक हाडून दिले. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रा खातीर 7,500 सकयल आशिल्ल्या रूम दराचेर जीएसटी दर 12% वयल्यान 5% मेरेन उणो केला, पूण हो उणो केल्लो दर इनपुट टॅक्स क्रेडीट दावो करपाचो फायदो नासतना येता. हे उद्देगा खातीर एक मुखेल मदत आसतली तांणी अशें स्पश्ट केले. पनीर चीज प्रक्रिया केल्ली खाणा जेवणाची वस्तू तशेंच वातानुकूलीन आणि हॉटेलां आणि पर्यटन संचालकांनी वापरिल्ल्या वाहना सारकिल्ल्या भांडवल वस्तूंचेर जीएसटी दर उणे जाल्ल्यान ह्या उद्देगाक आनीक एक उर्बा मेळ्ळ्या. हाका लागून आमच्या कार्यावळीचो खर्च उणो जातलो आणि सेवा चड परवडटली अशे सुकीजा हांणी सांगले.
lot of inputs like your paneer, your processed foods like milk, cheese have been moved to a very low GST rate. So your cost of inputs will go down, even like if you're purchasing capital like air conditioners, cars, other things which are used by the hotel industry or the tourism sector, the GST on that has been reduced substantially, which should make your cost of providing the service less expensive.
गोंयच्या अर्थवेवस्थेचो म्हत्वाचो खांब आशिल्ले पर्यटन आनी आतिथ्य हाका आदार दिवपाच्या सरकाराकडल्यान सकारात्मक हेतूचो संकेत हो सुदारणा दाखयता अशें टीटीएजीचे मत आसा. पूण अस्पश्टतायेक पयस करपा खातीर आनी सुगम अंमलबजावणी सुनिश्चित करपा खातीर उद्देगीक भागधारकांक सविस्तर मार्गदर्शक तत्वांची वाट पळयता. वेव्हार खात्यान फोंडे आनी शिरोडा सार्वजनीक गणेश मंडळाचे माटवानी खाशेली ई केव्हायसी शिबिरां घडोवन हाडली. सवाय आनी फुकट राशन हे लावार्थ्यां मेरेन पावचे आनी ताचो दुरुपयोग जावचो न्हय हे खातीर केंद्र सरकारान राशन कार्डा खातीर ई केव्हायसी सक्तीची केल्या. आतां मेरेन खात्यान अशी 5 खाशेली शिबिरां घडोवन हाडल्यात. ह्या शिबिरांत लावार्थ्यांचो व्हडा प्रमाणांत प्रतिसाद मेळ्ळो. नागरी पुरवण खातें आनी थळावे भौशीक गणेशोत्सव मंडळाच्या जोडपालवान परबेच्या वेळार 5 खाशेली ई केव्हायसी शिबिरां घडोवन हाडल्यात. जे लोक देवाचे दर्शन घेवपाक येतात तेन्नाच तांच्या राशन कार्डाची ई केव्हायसी अधिकारी करून घेतात. थारावीक मुजती भितर राशन कार्डाची ई केव्हायसी करूंक ना जाल्यार राशनाचे लाव बंद करपाची शिटकावणी नागरी पुरवण खात्यान दिल्या. हे फाटभुंयेर खात्यान ई केव्हायसी करपाचे प्रक्रियेक नेट दिला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
दक्षिण गोंयान शिकतल्या विद्यार्थ्यां मदीं मानसीक ताणाची प्रकरणां दिसून आयल्यात. हाचेर उपाय काडपा खातीर दक्षिण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्ना क्लिट्स हांचे अध्यक्षतेखाला काल जाल्ले जिल्लो निरीक्षण समितीचे बसकेन शिक्षणीक संस्थाकडेन समन्वय करून विद्यार्थ्यांच्या मानसीक दुयेंसाचेर नियंत्रण दवरपा खातीर समिती नेमपाचो निर्णय घेतलो. हे बसकेन अतिरिक्त जिल्लोधिकारी रमेश गांवकार, उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकार तशेंच बायलां आनी बाल कल्याण खातें, भलायकी खातें, कायदो खात्याचे सचीव, तंत्रीक शिक्षण, मुरगांवचे शिक्षण अधिकारी आनी हेर खात्याचे अधिकारी हाजीर आशिल्ले. साकवाळ हांगाच्या एका नामनेच्या शिक्षण संस्थेन हालींच एका विद्यार्थ्याक मरण आयिल्ले. ते फाटभुंयेचेर ही बसका आपयली. ही निरीक्षण समिती शाळा, महाविद्यालया, विद्यापीठां आनी खासगी प्रशिक्षण केंद्राकडेन समन्वय करतली. सगळ्या शिक्षणीक आस्थापनांनी समान भलायकी धोरण आपणप, सल्लागारांची नेमणूक करप, रॅगिंग आनी हेर प्रकारांचेर नियंत्रण हाडप, आत्महत्या आडोवपा खातीर आधार नियंत्रणां तयार करप, तशेंच शिक्षण संस्थेतले कर्मचारी आनी पालक हांचे मदीं विद्यार्थ्यां खातीर संवेदनशीलता तयार करपा खातीर धोरणां आपणप, शिक्षणीक आस्थापनांतल्या प्रगतीचो नियाळ घेवपा खातीर आनी थारायिल्ल्या वेळा भितर पयलो पालन अहवाल सादर करपा खातीर नेमान अंतराचेर बसका घेवपाचो समिती निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश मार्गदर्शन तत्वाची वेळार आनी प्रभावीपणान अंमलबजावणी करपा खातीर जिल्ल्यातल्या सगळ्या शिक्षणीक संस्थांक समितीकडेन पुराय सहकार दिवपाचे निर्देश जिल्लोधिकाऱ्यांनी दिल्यात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी आपल्या वाढदिसा निमतान हरवळेच्या श्री देव रुद्रेश्वराचो अभिषेक करून आपल्या दिसाची सुरवात केली. येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाक 27-7-27 हो नारो खरो जावपाची अशी प्रार्थना केली अशें दामू नाईक हांणी सांगले. तशेंच गोंयकारांच्या सुख आनी समृद्धी खातीर प्रार्थना केल्ल्याचें ताणे सांगले. साखळे उपरांत पणजे भाजप मुख्यालयान दामू नायक हांच्या वाढदिसाची कार्यावळ जाली. या वेळार मंत्री रोहन खवटे, विश्वजीत राणे, बाबूश मोन्सेरात तशेंच भाजप कार्यकर्त्यांनी तांकां वाढदिसाची परबी भेटयली. नवी दिल्लीच्या आदिवासी वेव्हार मंत्रालयान आदिवासी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाखाला आदिवासी प्रशासन वेवस्था घटमूट करप, थळाव्या संस्थांक सक्षम करप आनी अनुसूचित जमाती समुदायाक सरकारी येवजणे आनी सेवांचो पुरायपणान लाव घेवपाक मेळचो हाची खात्री करपाचो एक भाग म्हणून गटविकास अधिकाऱ्यांक जिल्हो प्रक्रिया प्रयोगशाळेचे खाला प्रशिक्षण दितले. हे प्रशिक्षण 8-10 सप्टेंबर अशे 3 दीस मडगांवच्या माथानी साल्डना संकुलाच्या 4थ्या मळार जातले. खेळान विश्व लेझर रन सर्ती खातीर गोंयचो बाबू गांवकर पात्र थारला. बाबू गांवकर हाणें नव्या MPFI लेझर रन राष्ट्रीय सर्तीन भांगरा पदक मेळयला. ताच्या ह्या कामगिरीक लागून दक्षिण आफ्रिकेन विश्व अजिंक्यपद सर्तीन खेळपा खातीर ताका संधी मेळ्ळ्या. हवामान. फाटल्या 24 वरां राज्यांत खंयच वादळी वारो, उटंगाराचो पावस वा वादळी वीज हाची नोंदणी जावंक ना. कांय जाग्यांचेर किरकोळ पावस पडला. आयज पणजेचे चडांत चड तापमान 31.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें 24.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. जाल्यार मुरगांवांत चडांत चड तापमान 29.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें 25 डिग्री सेल्सियस तापमान नोंद जाला. फुडले 6 दीस राज्यांत हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.